फोन तो मतलब आज इतना बस करना चाहिए कि रुकना नहीं चाहिए, क्योंकि ये चांस मुझसे सवाल पूछने का बाद में नहीं मिलने वाला आपको। हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। इंटरनॅशनल आस्क का क्वेश्चन डे आपण आज साजरा करतोय आणि मी तुम्हाला फ्रीडम दिलाय की माझ्याबद्दल तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते तुम्ही विचारू शकता। म्हणजे माझं शिक्षण कुठे झालं, वाढदिवस काय आहे, माझा रंग फेवरेट कुठला आहे, किंवा मला कुठला सिंगर आवडतो, हे सुद्धा तुम्ही काहीही विचारू शकता माझ्या संदर्भातलं आणि मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन सुद्धा। पटकन तुम्हाला चान्स आहे, मला कॉल करा 9607007935 वर। क्या सवाल आहे मेरे पास अभी तक?
हॅलो गायत्री बोलत आहे मी। रेड एफएमचा बर्थडे कधी आहे?
नांदेडमध्ये रेड एफएम सुरू झालं 13 ऑगस्टला, मागच्या वर्षी 2018 ला।
13 ऑगस्ट आणि तुझा बर्थडे?
माझा 7 ऑक्टोबरला।
ओके
येस। अजून
आणि तू कधीपासून जॉईन झाली?
मी जॉईन झाले रेड एफएम मध्ये जून मध्ये, मागच्या वर्षी जून मध्ये।
ओके
येस, थँक्यू। हाय श्रेयस,
तुमचं लहानपणीचं शिक्षण कोणत्या स्कूल मध्ये झालं?
माझं झालं होली क्रॉस स्कूल मध्ये। गायत्रीने तर माझा इंटरव्ह्यूज घेतला की रेड एफएम कधी लॉन्च झालं, माझा वाढदिवस कधी आहे आणि मी कधी जॉईन वगैरे झाले, इतकं तर मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारलं नव्हतं। पण तुम्ही मला विचारू शकता, तुम्हाला चान्स आहे। माझ्या संदर्भातले काय काय जर तुम्हाला प्रश्न पडले असतील ना, बऱ्याचशा जणांनी असं मला विचारलंय की आरजे होण्यासाठी मी काय केलं, मला असे मेसेजेस इकडे आले, ते सांगायचंय। तुमच्या मनात माझ्या संदर्भात काय काय प्रश्न आहेत विचारा, मला कॉल करा 9607007935 वर। ये मौका बाद में नहीं मिलने वाला, इसलिए चान्स पे डांस मार लो। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।